येशू ख्रिस्त कसा जन्मला हे आता ऐकूया. खूप वर्षापूर्वी देवाने तारणारा पाठवण्याचे वचन दिले. डाव्या चित्रात मरिया नावाच्या तरुण स्त्रीकडे स्वर्गातून देवदूत आलेला आपण पाहतो. मरिया ही योसेफाची वाग्दत्त वधू होती. देवदूताने तिला सांगितले की देवाचा आत्मा तिच्यावर येईल व ती गरोदर राहील. त्या बाळाला येशू संबोधावे. उजवीकडच्या चित्रात तुम्ही तसे पाहता. योसेफाच्याही स्वप्नात देवदूत प्रगटला. देवदूत म्हणाला, योसेफा, मरियेला बायको करून घेण्यासाठी घाबरू नको. देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे ती गरोदर आहे. बाळाचे नाव येशू ठेव, ज्याचा अर्थ तारणारा असे आहे. मानवाला त्यांच्या पापापासून तो सोडविल. योसेफाने देवाचे आज्ञापालन केले. बाळ जन्मेपर्यंत तो मरिये शेजारी झोपला नव्हता.